चीनी मंडी .com पॉडकास्ट।
कारखान्यानं कमी दरानं साखर काढली विक्रीला। साखरेला उठाव नसल्यानं भारतातील साखर कारखाने आर्थिक अडचणीत आले आहेत। दुसरीकडं शेजारी राष्ट्रांमध्येही काही वेगळी परिस्थिती नाही। बांगलादेशातील गैबंधा येथील रंगपूर साखर कारखान्यानं त्यांच्याकडील साखरेचा साठा कमी दरानं विक्रीस काढला आहे, त्यामुळं त्यांची आर्थिक तंगी संपेल अशी आशा व्यक्त होत आहे। रंगपूर साखर कारखान्याकडे 4,500 टन साखरेचा साठा शिल्लक होता। यासंदर्भात स्थानिक मीडियानं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे। साखर कारखान्यातील कामगारांचे थकित पगार, बिलांची थकबाकी यामुळं कारखान्यानं कमी दरानं का असेना साखर विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला आहे। यासंदर्भात कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अनवर हुसैन अकंदा यांनी बांगलादेश साखर आणि अन्न उद्योग महामंडळाचा हवाला दिला आहे। अकंदा म्हणाले, महामंडळानं सर्व सरकारी साखर कारखान्यांना साखरेची किंमत प्रतिकिलो 5% कमी करण्यास अनुमती दिली आहे। देशातील वेगवेगळ्या साखर कारखान्यांमध्ये मिळून जवळपास 1,00,000 टन साखर पडून आहे, तिची विक्री व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। रंगपूर साखर कारखान्याकडे 11,50,00,000 टका ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी आहे। तसंच डिसेंबर 2018 पासून कामगारांचे पगार झालेले नाहीत, त्याची जवळपास 6 कोटी टका थकीत आहेत। सरकारच्या मालकीचा हा कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे। बांगलादेशामध्ये भारतातून आयात केलेली साखर प्रति किलो 42 ते 43% दरानं विकली जात आहे, तर तेथील स्थानिक साखर कारखाने 50% किलो दरानं साखर विकत आहेत।